सुमित कुठे वैशाली? अच्छा तिकडच्या काउंटरला आहे का?